93.5 रेड एफएम वर 8:22 मिनट्स मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में टाइम हो गया है जानने का
ब्रेड क्या हुआ आज के दिन इतिहास में रुद्र बता
बर सांग तो बाबा शांततेत 1860 साल अत्यंत महत्वपूर्ण याच्याच दिवशी 1860 साली मुंबई मध्ये कॉलरा आणि प्लेग या रोगांवर लसी शोधून काढणाऱ्या रशियन सूक्ष्मजंतू संशोधकांचा म्हणजेच वॉल्डेमर हाफकिन यांचा जन्म झाला होता. आजच्याच दिवशी मुंबईतल्या आद्य छाप खानदार गणपत कृष्णाजी यांनी मराठीतलं पहिलं पंचांग शिळा प्रेसवर छापून प्रकाशित केलं होतं. आजच्याच दिवशी प्रसिद्ध गायक नट बापूराव पेंढारकर यांचं दुःखद निधन झालं होतं 1937 साली. डेफिनेटली आपल्याला बापूराव पेंढारकर हे नाव खूप जास्त परिचयाचं नाही आहे जी माझ्या जनरेशनची पोरं आहेत त्यांना तरी, पण आपल्या प्रायर जनरेशनला जर तुम्ही विचारलं की हा कसा नट होता कसा गायक होता तर खऱ्या अर्थानं कानाच्या पाळ्यांना हात लावूनच मोठी माणसं उत्तर देतील. ग्रेट आणि दिग्गज पर्सनॅलिटी. सलाम सलाम सलाम. भारतीय फलंदाज VVS लक्ष्मण यानं कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध 281 धावा आजच्याच दिवशी पूर्ण केल्या होत्या 2001 साली. आणि इंडियन नॅशनल थिएटरचे संस्थापक दामूभाई झव्हेरी यांचं दुःखद निधन आजच्याच दिवशी झालं होतं. आजचा दिवस हा इतिहासाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण आहे. तुमच्याही आयुष्यात काहीतरी ऐतिहासिक कामगिरी करून दाखवा. एक ट्रॅक प्ले करते है तू ही रब तू ही दुआ. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम बजाते राहो.